नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं वेदा मणेरेकर तुमकां प्रादेशिक खबरो दिता. राज्यात नव्या शिक्षण धोरणाची अंमलबजावणी सुरू झाल्या. अनुनवीत एनईपी प्रमाण अभ्यासक्रम राबयतले, तेच धर्तेर नवी पाठ्यपुस्तकां छापपाक सुरवात झाल्या. राज्यातल्या सगळ्या पांवड्यार नव्या शिक्षण धोरण लागू करपा खातीर राज्य शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदेन पुराय तयारी केल्या. इयत्ता पहिली ते सवी मेरेनच्या विद्यार्थ्यांखातीर नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकां तयार करपाच्या कामाक सुरवात झाल्या. एनसीईआरटीन तयार केल्ल्या पुस्तकात गोंयाकडेन संबंधित मुद्द्यांक 20% सुवात असतली. राज्यातल्या शाळांखातीर प्राथमीक आणि मध्यम पावण्याखातीर अभ्यासक्रम तयार करपाक शिक्षण तज्ञांची नेमणूक केल्या. विषयाप्रमाण एकूण 120 तज्ञांची नेमणूक केल्या. एकूण 10 विषयांची पाठ्यपुस्तकां तयार करतले. ह्या तज्ञांक एनसीईआरटीच्या राष्ट्रीय पावण्यार पाठ्यपुस्तक निर्मिती केल्ल्या तज्ञांकडच्यान पाठ्यपुस्तक आणि अभ्यासक्रम तयार करतना गोंय केंद्रीत विषय पाठ्यपुस्तकात येऊचे हे खातीर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन केल्ले. राज्य सरकाराच्या कदंब येरादारी महामंडळान एकूण 70 कंडक्टरांची पदां भरपाक दैनंदीन रोजगारी पद्धतीचेर अर्ज मागयल्यात. महामंडळान सध्या इलेक्ट्रीक वाहनांचेर भर दिला आणि ताका लागून वाहकांची गरज आसा म्हण हे अर्ज मागयल्यात. तातूंतली 35 पदां सर्वसाधारण वर्गा खातीर उक्ती आसात आणि 35 पदांतली 20 ओबीसी तर 9 एसटी खातीर राखीव आसात. कदंब महामंडळाच्या संकेतथळाचेर ह्या भरतीची माहिती उपलब्ध आसा आणि अर्ज करपाची निमणी तारीख 21 नोव्हेंबर आसा. अर्जाचो नमुनो संकेतथळार दिला ते प्रमाणूच अर्ज दिवचे. रोजगार विनियम केंद्रात नाव नोंदणी केल्ल्या उमेदवारांनी आपल्या वैयक्तिक माहितीतलो बदल 10 डिसेंबरा आदी नोंद करची असे आवाहन रोजगार विनिमय केंद्राच्या संचालकांनी केला. कामावेलो अणभव, शैक्षणिक पात्रतेत वाढ अशी दुरुस्ती केल्यार सरकारी आणि खाजगी क्षेत्रात रोजगारा खातीर ह्या केंद्रातल्या नावां धाडटना ताची मजत जातली. ताका लागून उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीन ही माहिती जोडची असे केंद्रान कळीत केला. भगवान बिरसा मुंडा हांच्या 150व्या जयंती निमतान 15 ते 20 नोव्हेंबर मजगती राज्यात बाईक रॅलीचे आयोजन केला. उत्तर आणि दक्षिण गोय जिल्हाधिकारी ह्या रॅलीचे संयोजन करतले अशी माहिती सभापती रमेश तवडकर हांनी दिली. 15 तारखेक पत्रादेवी हंगासावन रॅली सुरू जातली. मुखेलमंत्री प्रमोद सावंत हे रॅलीक बावटो दाखयतले. 16 तारखेक साखळी, 17 फोंड्या, 18 तारखेक कुडचड्या, 19 सांग्यार आणि साश्टीत आणि 20 तारखेक बाळी आणि काणकोण असो ह्या रॅलींचो प्रवास असतलो. ह्या रॅलीत 1500 दुचाकी चालक असतले. काणकोणा जावपी समारोप सुवाळ्यात केंद्रीय राज्यमंत्री दुर्गादास कुईके उपस्थित रावतले असे तवडकर हांनी सांगला. कला आणि संस्कृती संचालनालय, पर्यटन खाते, पर्यटन विकास महामंडळ, माहिती आणि प्रसिद्धी खाते, दीपावली उत्सव समिती आणि श्री विठ्ठल देवस्थान समिती हांच्या सहकार्यान फाल्यां 15 नोव्हेंबर विठ्ठलापूर साखळी हांगा त्रिपुरारी पुनव उत्सव मनयतले. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, आदले मुख्यमंत्री आणि श्री विठ्ठल पंचायतन देवस्थानाचे अध्यक्ष प्रतापसिंग रावजी राणे, पर्यटन मंत्री रोहंत खंवटे, आमदार आणि पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ गणेश गांवकार, गोय राज्य बागायत महामंडळाचे अध्यक्ष प्रेमेंद्र शेट, गोय राना विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ देविया राणे, कारापूर सरवण पंचायतीची सरपंच सिद्धी परब, दीपावली उत्सव समितीचे अध्यक्ष तन्वी सावंत, दिनेश उसपकर आणि हेर मानेस्त ह्या वेळार उपस्थित रावतले. त्रिपुरारी पुनवेच्या उत्सवा निमतान वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करतले. माहिती आणि प्रसिद्धी खात्या वतीन स्वयंपूर्ण गोंय विषयाचेर फोटो प्रदर्शन आयोजित केला. सांजे 7 वरांचेर भगवान श्रीकृष्ण मिरवणुकी उपरांत वाळवंटी न्हंयच्या पात्रात दीपदानाचो कार्यक्रम जातलो. 7:30 वरांचेर श्री पांडुरंग देवस्थानच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रम, रातच्या 10:30 वरांचेर श्री विठ्ठल रखुमाईची पालखी मिरवणूक आणि उपरांत पारंपारीक सारंग दिव्या मळबात सोडपाचो कार्यक्रम जातलो. पारंपारीक नौकाविहार सर्त रातच्या 10:30 ते 12 वरां मजगती जातली. वाळवंटी न्हंयच्या पात्रात जावपी नौकाविहार सर्त ही उत्सवाचे खाशेले आकर्षण आसा आणि गोंयाचे शेजारच्या राज्यांतल्यान हजारांनी भाविक ही सर्त पळोवपाक येतात. आणि इतल्यान ह्या प्रादेशिक खबरो सोपल्या.